ओम अज्ञानति मिरान्तस्य ज्ञानाञ्जन शलाकाय चक्षुरो निर्मितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णु पदाय कृष्णभीष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारे वांछा कल्प तरु भेष्य कृपा सिंधु वेवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे। तर विषय होता भगवान श्री चैतन्य महाप्रभु पृथ्वीवर का येतात, त्याचे तीन दुय्यम कारण आहे, तीन प्रमुख कारण आहे। काल आपण ते सॉरी श्रीपाद गुरु होते काल लक्षात बोल नाव घेतलं राहिलं सॉरी अजूनपर्यंत राहिलं असेल तर सॉरी पटकन बोलणार होगा। तर काल तीन दुय्यम कारण आपण ऐकली आता जे जे काल होते कोणते होते तीन कारण हा लोकांना कृष्ण प्रेम भक्तीचं दान देणं एक हा युगावतार येऊन काय हा युगावतार म्हणून युगधर्माचा हरे कृष्ण महामंत्राचा हरिनामाचा कीर्तनाचा प्रचार आणि तीन शेवटचं होतं हा हरिभोर श्रीपादपूर स्टुडंट आहे लक्ष आहे तर स्टुडंटमध्ये ऐकायची सवय असते लक्षात स्टुडंट लाईफमध्ये नंतर सुरू होतो। तर अद्वैत आचार्य त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी कळकळीने प्रार्थना केली की कलयुग खूप विचित्र आणि विक्षिप्त आहे आणि या विचित्र विक्षिप्त कलियुगातल्या लोकांचा उद्धार करायला भगवंतात तुम्हालाच यायला पाहिजे, त्याशिवाय या लोकांचा उद्धार होऊ शकत नाही। हा आणि त्यांच्या त्या कळकळीच्या जोर जोरात ओढून ते हाक मारायचे भगवंतांना, मी ते रिपीट करू शकत नाही पण अशा दररोज। आणि काय करायचे दोन वस्तूंनी भगवंत ऐकतात आणि हा तुळशीचं दल आणि गंगाजल अर्पण केल्यावर। तर हे तीन कारण शॉर्ट आहे समरी युगधर्म कलियुगाचा युगधर्म आहे हरिनाम कीर्तन जप त्याचा प्रचार करायला। दुसरा प्रेम भक्ती म्हणजे वृंदावनमध्ये ज्या प्रकारे भक्ती होते त्याचा थोडीशी चर्चा होईल आज ते लोकांना दान द्यायला। आणि तिसरं अद्वैत आचार्यांनी हाक मारली कळकळीने ही दुय्यम कारण आहे, प्रमुख कारण वेगळी आहे। दोन्ही कारण असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल माहिती दे तिथे तसं ह्याच्यापेक्षा ओके प्रभूजी तुम्ही गव्हर्नमेंट जॉब आहात ना तुम्ही प्रायव्हेट आहात ओके ओके माध्यमातून गव्हर्नमेंट जॉब आहे कोणत्याही जॉबला चालते प्रायव्हेट जॉबला चालतंय। तुम्ही समजा ऑन ड्युटी तुम्हाला कधी कोणत्याही जॉबमध्ये तुम्हाला ऑन ड्युटी पाठवण्यात आलं कुठे बरं मे बी मुंबईला काय मीटिंग आहे काय आहे तर तुम्ही तिथे गेले मीटिंगला ऑन ड्युटी आणि मग मीटिंग आहे आता झाली मीटिंग चला माझी आत्या पण मीटिंगच्या बाजूलाच राहते त्यांना भेटून तुम्ही मुंबईला जायचं मेन कारण काय होतं हा आणि सेकंडरी कारण काय होतं जर तुम्ही जायच्या आधी विचार केला असेल की आत्यालाही भेटूया मग ते कारण होतं बरोबर ना पण ते सेकंडरी होतं असं ससं होत नाही की मी आत्याला भेटायला गेल्यावर मीटिंग पण आठवतो असं कधी होऊ शकतंय मीटिंग महत्वाची नसेल तर आत्याला भेटायला जातोय आता मीटिंग पण आहे का त्याच्या वरचा लाकडी करून घेऊ तर त्या बाबतीत तसं नाही आहे मेन कारण आहे मीटिंगला जायचं। तसं भगवंत यायचं मेन कारण जे आहे ती पण तीन आहे त्याबरोबर भगवंताने काय केलं ते आपण काल ऐकलं सेकंडरी कारण युगधर्म प्रचार करायला भगवंतांनी केला खरे भक्ती वाटली आणि अद्वैत आचार्यांनी हात मारले म्हणून ते आलं। तर आता आजचा विषय आहे चैतन्य महाप्रभूंचे एक श्लोक म्हणून आपण चालू करूया। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद
जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद
जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद
जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद।
शास्त्र नक्कीच म्हणतात गीतामध्ये पण भगवंत सांगताय भगवंत गीतेत चौथ्या अध्याय सांगितलेलं आहे भगवंत का अवतार घेतात गीतेचा फेमस श्लोक आहे काय येतात सांगा कोणी कालच्या प्रोग्रामला असायला होता आता उपाय कार्यक्रमांचा विषय संपला हा सगळ्यांना तो श्लोक माहिती आहे जगातल्या आस्तिक नास्तिक इंडियन फॉरिनर हे दोन चार श्लोक सगळ्यांना माहिती यदा यदा हे धर्मस्य ग्लानि धर्माचं स्थापन करायला भगवंत येतात जगामध्ये जगाचं मेंटेन करायला म्हणजे काय त्यांची सिस्टम बिघडलेली आहे कार्यपद्धती लोकांची बिघडलेली आहे लोक अधार्मिक झालेले आहेत सिस्टम बदललेली आहे बिघडलेली आहे ती स्थापन करायला भगवंत येतात असं शास्त्र सांगितलेलं आहे पण आता आजचा विषय माझा क्लिष्ट आहे आय डोंट नो जे लोक बऱ्याच वर्षांपासून येत आहेत किंवा ज्यांनी गीता कोर्स ऍडव्हान्स गीता कोर्स केलेला आहे त्यांना हा समजेल म्हणून आपण तो गीता कोर्स ऍडव्हान्स गीता कोर्स डिझाईन केलेला आहे आता ज्यांनी अटेंड केला ते चांगले ज्यांनी अटेंड नाही करा तर परत आता चालू होईल आपली वेळ तो अटेंड करा कमीत कमी ज्यांनी गीता कोर्स अटेंड केला तर ऍडव्हान्स गीता कोर्स अटेंड करून घ्या तर जगामध्ये धर्माची स्थापना करायचं काम हे भगवंतांचं नाही आहे आता भगवंताचं नाही म्हणजे काय हा विषय तर जे गीता कोर्स ऍडव्हान्स गीता कोर्स केला काय 10-15 वर्षापासून जे देतात त्यांना कळेल व्यवस्थित कळेल त्यांना बाकीच्यांना थोडंफार मी समजायचा प्रयत्न करतो तर भगवान जे आहेत ना एक भगवंत आहेत कृष्ण एकेला ईश्वर कृष्ण आणि त्यांचे अनेक रूप आहेत विष्णू नारायण वामन नृसिंह वरा वगैरे वगैरे भगवंत एक आहेत त्यांचे रूप आहेत अनेक रूप आहेत किती रूप आहेत भगवंतांची शास्त्रात काय सांगितलंय कोणाला माहिती आठवत आहे किती रुपये भगवंतांची भगवंत असीमित आहेत म्हणून भगवंतांचे रूप पण असीमित आहेत उदाहरण देतात आपले रूप गोस्वामी जेवढ्या समुद्रात लाटा आहेत तेवढे भगवंतांचे रूप आहेत आणि काल्पनिक किंवा अतिशयोक्ती उदाहरण नाही आहे सत्य उदाहरण आहे जेवढ्या समुद्रात लाटा आहेत तेवढी भगवंतांचे रूप आहे तर किती लाटा आहेत त्याचं उत्तर तुम्हीच द्यावं आणि त्याच्या दुसऱ्या भगवंतांचे रूप किती त्याचं उत्तरही तुम्हाला मिळेल किती लाटा आहेत समुद्रात अनलिमिटेड भगवंतां लिमिटेड आहेत भगवंतांचे रूप लिमिटेड सगळी भगवंतांची रूप आहे पण तरी पण कृष्णाचं जे रूप आहे ते ओरिजिनल फॉर्म स्वतः ओरिजिनल कृष्ण त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या रूपांमध्ये विस्तारित केलेलं आहे विष्णू काय कमी भगवान नाही ते पण भगवानच पण मूळ रूप जे आहे त्याकरता उदाहरण देतात आपल्या ब्रह्मसमितीमध्ये ब्रह्माची साधं सोपं उदाहरण देतात दीपा चिरेव एक पहिला दिवा पेटतोय दिवाळीत दिवे असतात इलेक्ट्रिक वाले नाही हा बातीवाले एक पहिला दिवा पेटतोय तो तुम्ही पेटवलाय आणि मग त्या दिवसात त्या पंथी पंथी म्हणतात ना दिवा पंथी त्या पंथीच्या मदतीने तुम्ही बाकीचे दिवे पेटवले तर सगळे दिवे सेम आहेत सेम प्रकाश देतात पण तरी पण एक दिवा तो आहे तो आधी पेटलेला आहे त्यावेळी सगळे भगवंतांचे रूप आणि भगवंतच आहे भगवंत अनेक नाही आहेत बघा दोन विषय क्लिअर करा भगवंत अनेक नाही आहेत भगवंत एकच आहे पण एकाच भगवंतांची अनेक रूप आहेत हे ऍडव्हान्स गीता कोर्समध्ये सखोल चर्चा झालेली आहे तुम्ही येऊ शकता ज्यांनी अटेंड नाही केलं तर भगवंतांचं ना प्रत्येक रूपामध्ये त्यांचं कार्य वेगळं असतं भगवान श्री कृष्ण आहेत ते फक्त एन्जॉयर आहेत सुप्रीम एन्जॉयर एकदा एक जर्मन व्यक्ती इंडियाला आला सगळ्या इंडियामध्ये फिरला आणि म्हणतो की कृष्ण इज द सुप्रीम गॉड म्हणतो का तू काय गीता गीता वाचली नाही तू का म्हणतोय कृष्ण इज द सुप्रीम गॉड तर तो बाकी सगळ्या मंदिरांमध्ये मी पाहिलं काहीतरी अस्त्र शस्त्र आहे कोणाला मागतायत काहीतरी काम करतायत काहीतरी करतायत कृष्ण इज एन्जॉईंग विथ बासरी गोपी काऊज ही इज नॉट डुईंग एनी वर्क ही इज एन्जॉईंग फॉर हिम देर इज नो वर्क न तस्य कार्यम विद्यते कर्मच विद्यते गीते ते भगवान आहे तर धर्म स्थापन करायचं काम जगाचं ते मेंटेन करायचं जगात काय बिघाड झालाय इकॉलॉजिकल बिघाड झालाय वातावरणात बिघाड झालाय हे मेंटेन करायचं काम भगवंतांचंच आहे पण भगवंत विष्णूंच्या रूपात ते आहे त्याग करतात विष्णू आहे हे जगाचं मेंटेन करायचं कार्य करतात श्री कृष्ण करत नाही त्यांचं ते कार्य नाही मेंटेनन्स इज द जॉब ऑफ विष्णू हा विषय लक्षात घ्या कारण का ह्याच्यावर त्यांचं तीन खरी कारण खरी म्हणण्यापेक्षा खरी तर आधीची होती कालची पण तीन महत्वाची कारणावर चर्चा होणार आहे सो पण एक लक्षात घ्या खूप भाग्यशाली आहात तुम्ही कालच्या विषय रिपीट करत नाही म्हणता कालच्या विषयाने प्रश्न करू शकतो भगवान श्री कृष्ण गोलोक वृंदावनातले एकदाच येतात किती वेळा तिथं येतात काय जोरात जोरात ऑफिसमध्ये कसं जोरात म्हणतात तसं जोरात बोला इथे हा ते कधी येतात तुम्ही सांगितलं पण किती वर्षात एकदा येतात किती 432 कोटी वर्षात, म्हणजे ब्रह्माजीच्या एका दिवसातला एकदा, ब्रह्माजीच्या एका दिवसात 1000 वेळा द्वापर युग येतात, 1000 वेळा कृष्णावतार होतात, पण 999 वेळा बोलो वृंदावनातले भगवान कृष्ण येत नाही. विष्णू जे आहे सुलक्षा विष्णू, तेच कृष्णाच्या रूपात अवतार घेतात. मग ते काय करतात आणि ते गोलोक वृंदावनातले कृष्ण येतात 5000 वर्षांपूर्वी, ते काय करतात? दोघांमध्ये भेद काय? भेद आहे की दोघे भगवद्गीता सांगतात, धर्माचं स्थापन दोघे करतात, पण आपल्या भक्तांबरोबर वृंदावनमध्ये एवढ्या क्लोज लीला होत्या. गोपाळ बरोबर खेळतायत, त्यांचं लोणी खातायत, चोरतायत, डबे चोरतायत, गोपींबरोबर लीला करतायत, असे ह्या ज्या गोड मधुर लीला आहे ते 999 वेळा घडत नाही. आपण आपलं प्रभू रामांचा रामायण आपण ऐकतोय, त्यांच्या बाललीला ऐकली का आपण? रामाने नॉर्मल एक लहान मुलगा मोठा झाला तसे बाकी कृष्ण मोठे होऊन जातात, पण जेव्हा यावेळी आले 5000 वर्षांपूर्वी तेव्हा त्यांनी यशोदेबरोबर आणि मित्रांबरोबर आणि गोपींबरोबर खूप छान छान मधुर एकदम इंटिमेट लीला केली, आनंददायी. त्या बाकी ब्रह्माजीच्या दिवसात ना एकावेळी एकदाच त्या लीला होतात. तर ते 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्ण आले होते. ते कृष्ण कोण आहे? सगळ्या रूपांचे, भगवंताच्या सगळ्या रूपांचे मूळ रूप आहे, बरोबर. विष्णू जेव्हा अवतार घेतात 999 वेळा तेव्हा विष्णू देतात, पण जेव्हा कृष्ण येतात गोलोक वृंदावनातनं, सगळ्या रूपांचे ते मूळ रूप असल्यामुळे जी काय रूप आहेत, नारायण, विष्णू, नरसिंह, वराह, वामन, सगळी रूप त्या कृष्णांच्या रूपाच्या मध्ये उपस्थित असतात, कारण का ते सोर्स आहे. हा ते सर, जेव्हा 5000 वर्षापूर्वी कृष्ण पृथ्वीवर आले होते तेव्हा त्यांच्या बरोबर सगळी रूप होती भगवंतांची. 999 वेळा जेव्हा येतात तेव्हा ते विष्णूच्या रूपात असतात, ते आनंदाच्या लीला करत नाही, ऑफिशियल काम करतात. प्रभुपादाने खूप छान सांगितलं, गॉड इन ऑफिस इज विष्णू अँड गॉड एट होम इज कृष्ण. हे ऑफिसमध्ये काम जे आहे ते विष्णू करतात, घरचं आपल्या भक्तांबरोबर किती हायकोर्ट जज कडक असेल ऑफिसमध्ये, घरी जाऊन तसलं केलं नाही करायचं, त्याची त्यावेळेची केस होऊन जाईल कोर्टात. घरी जाऊन ऑर्डर केलं काय, बायकोला ऑर्डर, मुलांना ऑर्डर, काकूला ऑर्डर, आजीला ऑर्डर, इथे नमस्कार करा, पाणी आणा, घरी घर घरी पण काय असतो, कधी त्याच्या लातू त्याच्या अंगावर संडास लग्नी पण करतो हायकोर्ट जजच्या, त्याच्यावर केस होत नाही. हायकोर्ट जजला कोणी ठोस तरी काय बोललो ना, ते कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट काय म्हणतात त्याला मराठीत, कोर्टाचा अपमान जे काय असेल ते, म्हणून मोठी केस होईल. तर हायकोर्ट जजवर कोणी लग्नी केली तर कोर्टात केलं मोठं मोठं लफड आहे, पण घरी केली तर काय प्रॉब्लेम नाही. बाबा वा किती छान नातू माझा, माझ्या ड्रेसवर लग्नी केली. हा जो फरक आहे ना, तोच फरक आहे विष्णूंमध्ये आणि कृष्णांमध्ये. कृष्ण डब्यातलं खातात, दुसऱ्याच्या डब्यातलं चोरतात, त्यांच्या कृष्णाच्या डब्यातलं. आता हायकोर्ट जजमध्ये एखादा कोणतरी गेला वकील, काय हो साहेब काय तुम्ही पोळी भाजी आणली आहे तुमच्या डब्यातलं आणि तुमच्या हातातलंच काढून घेतलं मी, हा आणि हे घ्या माझ्या डब्यातलं मी उष्ण खाल्ल्या एक घास खाल्ला अरलेला अर्धा तुकडा तुमच्या तोंडात भरला हायकोर्ट जजच्या कोर्टाच्या मध्ये सगळ्यांसमोर, नाही चालायचं ना. पण घरी तेच करतात ते आपल्या मुलाबरोबर, नातवाबरोबर, बायको बरोबर, नातवंडांबरोबर एका ताटात दोघे खातील घरी. तर हा जो फरक आहे, आहे तोच व्यक्ती. व्यक्ती बदलला का कोर्टातला घरी? व्यक्ती नाही बदलला, भगवंत तेच आहे. विष्णू पण भगवंतांचंच रूप आहे आणि कृष्ण पण आहे. कृष्ण इज द सुप्रीम ओरिजिनल फॉर्म, हा लक्षात घेतला विषय आहे. तर जेव्हा 5000 वर्षापूर्वी कृष्ण आले ब्रह्माजी त्यात एका दिवसात एकदा येतात, ते त्यांच्यात सगळी रूप भगवंतांचे. मग लहानपणापासून जेव्हा कधी राक्षसांना मारायचं काम होतं, म्हणजे ते पुतळा असो, तुणावंत असो, मकासूर असो, अगासूर असो, तेव्हा तिसऱ्याला ते कृष्ण होते, पण त्या कृष्णानंतर विष्णू रूप होतं, ते राक्षसांना मारायचं काम करायचं. कृष्ण नाही राक्षस राक्षसांना मारायचं काम कृष्णाचं. हा धर्म स्थापन करायचे, महाभारत युद्धात लोकांना मारायचं, गीतेचा उपदेश द्यायचा, हे सगळं विष्णूंचं काम आहे, ते त्यांनी केलं. खर वृंदावनचे तर बाहेर कृष्ण गेलेच आहेत, त्यामुळे पुढे मथुरा द्वारकेला जे काय झालं ते विष्णूंनीच केलं. हा कृष्ण आहेत ते वृंदावनच्या बाहेर जातच नाही. वृंदावन परित्यज्य एकम पदम न गच्छे, त्यामुळे वृंदावनच्या बाहेर जे काय झालं, मथुरेला कंसाला मारला, राण्याशी लग्न केलं, जे काय झालं ते विष्णूच्या रूपातच, भले रूप दिसायला कृष्णांचं होतं पण ते विष्णू होते, त्यांनी ते केलं. आता पुढे विषय सरकता पाहिजे, मला 1.5 तासाचा विषय संपवायचा आहे. तर विषय काय आहे, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम, जबाबदारीचं काम आहे, मॅनेजमेंटचं काम आहे, ते कोण करतं?
विष्णू करतात.
आणि कृष्ण जेव्हा 5000 वर्षापूर्वी आले होते तेव्हा त्यांच्या सगळे अवतार आले होते. आणि ते कृष्ण 5000 वर्षापूर्वी यायचं मेन कारण काय होतं? जे विष्णू करू शकत नाही ते होत प्रेम भक्ती. प्रेम भक्ती म्हणजे कोणत्या रस्त्यामध्ये होते? हा कालच्या लेक्चरमध्ये, हा साख्य वात्सल्य आणि माधुर्य रस्त्यामध्ये प्रेम भक्ती होते. हा त्याच्यात काय विशेषता आहे, का त्याला प्रेम भक्ती म्हटलं? काल मी टच केलं होतं त्याला माहित नाही. हा का त्याला प्रेम भक्ती म्हटलं? भक्त त्या भगवंतांच्या वर आपल्या भाषेत, बोली भाषेत, सॉरी आपली काय बंबईया भाषेत, भक्त लोक भगवंतांना दादागिरी करतात. ही बोली भाषा आहे, वृंदावनातली भाषा नाही, सॉरी. म्हणजे जे ग्वाल बाल आहे ते कृष्णाचं म्हणतात, अरे तू कमजोर आहे, चल तू तिथे पळ, तू तिथे जा. ते कृष्णाला धमकी देतात ग्वाल बाल, तुला आम्ही खेळात घेणार नाही, आमच्यावर खेळायला तुला उद्यापासून मी घेणार नाही. कृष्ण असे विष्णू सारखे वापरतात, पण धमकी देऊ शकत नाही. बाल बाल देतात धमकी. ह्याला प्रेम भक्ती आहे, ज्याच्यात भक्त स्वतःला भगवंतांपेक्षा मोठे समजते. भक्त काय की भगवंतांपेक्षा स्वतःला मोठे समजतात. काल आपण ऐकलं, हे साखर झालं, यशोदा मैया कृष्णाला बांधून ठेवते, ओरडते. कृष्णाने यशोदा मैयाला वाटतं कृष्णांना जेवण घालायचं जबाबदारी माझी आहे, तर कृष्ण कमजोर पडतील. कृष्ण कसले कमजोर पडतात? अख्ख्या जगाला पोचता येत ते कसले कमजोर पडतात? पण यशोदा मैया कसं वाटतं म्हणून ती जलवर्षीने भरवते. आणि तिला वाटतं की लहान मुलांना शिस्त लावायचं काम आईचं आहे. सगळ्या आयांना वाटत असतं तसं, मुलांना नको असतं पण आयांना वाटत असतं. सगळ्या आया असतात ज्यांची मुलं 4 ते 15 वर्षाच्या मधली आहे, शिस्त लावायचं वय. चाणक्य पंडित काय म्हणतात? 5 ते 15 वर्ष हे शिस्त लावायचं वय, 5च्या खालचं प्रेम करायचं वय, 15च्यानंतर जे काही तुम्ही शिस्त लावले त्या प्रकारे तो मुलगा म्हणजे मुलगा किंवा मुलगी येते तसे मित्राप्रमाणे वागायचं वय. शिस्त लावायचं वय 5 ते 15, 15 झाले की फ्रेंड. चलिवे कृष्ण यशोदा मला वाटतं कृष्णाला कसली शिस्त लावायची, अख्ख्या जगाला शासन ते करतंय, पण यशोदा मातेला वाटतं की कृष्णाने शिस्त लावली पाहिजे, नाही तर खूप मस्ती करणारा मुलगा बनेल माझा मोठा. हे झालं वाचलेलं बाबा. आणि गोपींच गोपी कशा दादागिरी करतात, किंवा सॉरी दादागिरीपेक्षा आपण चांगला शब्द वापरू, वरचढ बनतात. प्रेम भक्तीमध्ये भक्त भगवंतांपेक्षा वरचढ बनतात. गोपी कशा बनतात? काल साधी गोष्ट सांगितली होती, कुणाला आठवतीय? हा ते का घातले मी आता विचारलं महापुरुष बोलणार. ते काय झालं, ते दान लीला आहे, आता अख्खी लीला सांगत नाही, पण एकदा भगवंतांनी एका राजाला एका ब्राह्मणाला दान मिळणार, ती खूप मोठी लीला आहे, ती सगळी त्यातच वेळ दे. तर सगळ्या गोपी रागवल्या, तुम्ही कसं राजाला दान देऊ शकताय, ती काय तुमची प्रॉपर्टी घ्याय, तुम्ही चूक केली तुम्हाला पनिशमेंट घ्यायला लागेल. कृष्ण म्हणले चालेल सांगा तुम्ही काय पनिशमेंट पाहिजे. कृष्ण चालेल म्हटलं, सगळ्या गोपींनी कृष्णांना पकडलं, त्याचा कुर्ता बिरता धोती बिती काढली आणि त्याला काय केलं? गोपीचा ड्रेस. कृष्णाचं हे काय साडी घातली, काय जे काय परकर घातला, ब्लाऊज घातला, असे हे काय पदर घेतला डोक्यावर, आणि काय टिकिया लावला, काय बिंदी लावली, काय कुंकू जे काय असायचं, मंगळसूत्र पण घातलं. लग्न झालेली गोपी होती, कृष्णाला बनवलं, मंगळसूत्र घातलं, बांगड्या घातल्या, ते कृष्णाला खूप अतिथी वाटायला लागलं. पण पनिशमेंट, आणि मी आता कृष्णामुळे जाऊ पण शकत नाही तिकडनं, का बरं जाऊ शकत नाही, असं काय गोपीच्या नंतर गावभर फिरणार काय कृष्ण? भाऊन देत बिचारे तिथेच बसून राहिले. आणि गोपींनी काल ऐकलं, ते थोडं डिटेल पण ऐकले, सगळ्या गोपी यायच्या. हा पहिली गोपी आली, म्हणजे अरे किती छान, आपले नवीन गोपी आली आपल्या गावात, एकदम छान एकदम छान. अरे ही कोण गोपी, हिचं नाव काय? नंदलालाचं नाव गप असतो. हा नाही तुझ्या, अरे तुझी सासूबाई कोण? हा तुला काय करायचं, कोणी असेल माझी सासूबाई? तर कृष्ण काय सांगतात सासूबाई कोण? तर गोपी तिच्या त्यांची कृष्णाची मस्करी करतात. नाही सांग ना सासूबाई कोण, म्हणजे आम्हाला कळेल की तुझं सासूबाईचं किती पटत का पटत नाही. आय डोंट नो, सॉरी, हा सासू सून खूप कॉम्प्लेक्स विषय आहे, तर मी त्या शिरत नाही, पण सगळी करतात, युनिव्हर्सल कॉम्प्लेक्स विषय आहे. तर अगदीला हात न वाजवला बरं. मी विषय पुढे देतो, पण ते म्हणत होते की तुझं किती पट्ट सासूशी आम्हाला कळे कोण तुझी सासू सांग म्हणून. कृष्णाने नाही म्हणायला, मग दुसरी गोपी आली, तिने पदार्पण केलं, अरे किती छान गोपी, हां तुझा नवरा कोण आहे, ह्या गावातला कोण मुलगा तुझा नवरा आहे. कृष्णाला विचारत तुला काय ते कोण नवरा आहे ते सांग सांग ना, कोण हिरा घेऊन तुझ्याशी लग्न घेऊन, हां तुझ्याशी लग्न करणारा कोण हिरा ठरला तू गोपी. म्हणत असं एक तिसरी गोपी आली, हां तिने पदार्पण चालला, अरे काय सुंदर आहे चांदचा काय सुंदर चेहरा, पण हा घेतलाय चांदावर काय काय डाग नाही येतो, हा कच काळा आहे, ह्याचं पण नाव ठेवूया कालाचंदजी. आता कृष्णाचं नाव आहे कालाचंदजी, तेव्हा त्या एका गोपीने कृष्णाचं नाव ठेवलेलं त्या लीलामध्ये, काय चंद्र आहे सुंदर आहे पण काळकाळा सावळा आहे, म्हणून कृष्णाचं नाव काय कालाचंदजी. तर असे ते मस्ती करत होतो. तसंच त्या बरसात एक सांगली कोण आहे, म्हणजे विष्णूंशी भक्त असे वागू शकत नाही, कृष्णाशी वागू शकतात, ह्याला म्हणतात प्रेम भक्ती. जिथे भक्त कृष्णांपेक्षा भगवंतांच्या वरचं म्हणतात, नारायणशी विष्णूंशी असं कोण करू शकत नाही. तर आपण पाहतो एक अजून वृंदावनची लीला लिहिल्या पुढे जाऊया थोडक्यात, थोडा वेळेचा अभाव आहे. तर एकदा असं असा ते संकरी कोर आहे बरसाण्याला, संकरी कोर बारीकसा असा वाट आहे, तुम्ही गेले होते का तिथे, गेले होते हरी बोल. तर त्या संकरी कोर मध्ये हा तर त्या काय होतात तिथे कृष्ण यायचे बरोबर सकाळी, आणि काय करायचे गोपी तिथनं जायच्या दही पडका घेऊन मथुरेला विकायला. तर ते बारीक रस्ता एकदम असा तिथे उभे राहून त्यांना म्हणते टॅक्स द्या, मला तुम्ही ही वाट कृष्ण वृंदावनचे राजा आहे तुम्ही ही वाट वापरताय टॅक्स भरा. मग त्या कृष्णांमध्ये आणि गोपींमध्ये कृष्ण वाल मारा गोपींमध्ये सगळ्या भिसून भिसून म्हणजे थोडंसं भिसून भिसून नाही पण बच्चा बच्चाचे प्रेमात वाचवायचं आणि धक्का मुक्त व्हायची पडून दोन्ही सांडायचं वगैरे असं. मग एकदा गोपीने राहणं खूप झालं, आपण काय करूया कृष्ण आणि त्याची पार्टी याच्या आधीच जाऊन त्या जंगलात लपून बसू, आणि कृष्ण पार्टी वाढत असतील ते बेशावर असतील की आम्ही येणार म्हणून, आणि ते आधी ते आले आले त्यांना सगळं आपण पकडून घेतो तयारी द्यायचं. तर गोपी खूप सकाळी जाऊन लपून बसल्या सगळ्या जंगलात, आणि जसं कृष्ण त्याची पार्टी आली हा त्यांना सगळ्यांनी उडी मारून पकडून घेतलं सगळ्या गोपी गोपांना, आणि मग सगळ्या सगळे गोप पकडले गेले, गोपींनी पकडलं होतं. मग काय करणार त्यांनी काय केलं, एक दोन दोन ग्वालबालांची जोडी लावली पाठोपाठ बॅक टू बॅक बसवलं, एक असं बसलं एक माझी पाठीला पाठवलं आणि माझी शिखा आणि म्हणजे एका ग्वालबालाची शिखा दुसऱ्या ग्वालबालाची शिखा, म्हणजे या शिखेला अशी दोरी बांधली ती एका फांदीवरून घेतली झाडाच्या आणि खाली आणून त्या दुसऱ्या ग्वालबालाच्या शिखेला दोरीला बांधली, अशा सगळ्या ग्वालबालांना एक एक फांदीवरून दोरी बांधून बांधून काय करू पण सकत नाही आणि गोपी गेला आपल्या कामाला निघून. सगळे बालबाल कृष्णांना कृष्णाने बांधलं होतं कोणाच्या तरी बरोबर, सकाळ झाली दुपार झाली नाश्ता नाही मग भूक लागली बालबालांना, काय भरपूर ब्रेकफास्ट लंच खायची सवय होती, दुपार झाली गरम होत आहे पाणी पण नाही, संध्याकाळ झाली सगळे बालबाल त्रस्त तहान भुकेने, कृष्णा आता तू माफी माग तोपर्यंत तू माफी मागत नाही तोपर्यंत आपली ह्यातनं सुटका नाही. मग शेवटी कृष्णा माफी मागतात आणि ते वचन गोपी बोलून घेतात की तुम्ही वचन द्या की सांकरी कोर मध्ये तुम्ही परत टॅक्स जमा करणार नाही. कृष्ण पण हुशार आहेत, ते म्हणतात सांकरी कोर मध्ये आम्ही जमा करणार टॅक्स जमा करणार नाही असं म्हणत नाही दुसरीकडे करू, असं कृष्णाने त्यानंतर वचन दिलं सांकरी कोर मध्ये टॅक्स नाही जमा केला. मग गोवर्धनला दान घाटीमध्ये केला अथवा अजून कुठे केला पहिले. तर गोपी आहेत त्या कृष्णावर वर चढून त्याच्याकडून वजन बांधून घेतलं. तर हे पहिले भक्ती आहे, हे कायम मिळत नाही. 5000 वर्षांपूर्वी कृष्ण द्यायला आले होते, अनुभव घ्यायला आले होते आणि द्यायला आले होते लोकांसमोर. कृष्ण का आले होते, धर्माचं स्थापन करायला नव्हते आले, ते दुय्यम कारण आहे. कृष्ण आले होते जगासमोर या खूप असीमित सुंदर वृंदावनातल्या लीला प्रस्तुत करायला, दॅट वॉज हिज मेन रिझन ऑफ कमिंग, आणि त्या भक्तांच्या बरोबर लीलाचा अनुभव घ्यायला. मग धर्माचं स्थापन करणे राक्षसांना मारणे हे कसं एक रोजी मीटिंगला गेले मुंबईला आणि मग अंत्याला भेटले थोडस काहीतरी मुलांचा बर्थडे करायला मुंबईतनं शॉपिंग करून आणला ड्रेस, हे सगळी सेकंडरी कारण आहे, प्रायमरी कारण आहे ते मीटिंगला गेले. त्याचप्रमाणे कृष्ण धर्म स्थापन वगैरे करणं ते विष्णूंनी करून टाकले. कृष्ण आले जगासमोर वृंदावनच्या सुंदर लीला प्रस्तुत करायला, हे 5000 वर्षापूर्वी झालं. पण कृष्ण म्हणताय ऐश्वर जाणे ते सब जग विश्रित, ऐश्वर शिकील प्रेमे नाही मोर प्रीत. हे सगळं जग आहे ना ते भगवंत महान आहे विष्णूच्या रूपात आम्ही दास आहोत, म्हणजे शांतरस किंवा दास्यरसाचं आहे सगळं जग. शांतरस भगवंत महान नमस्कार करा आणि त्या शांतरसचा रिझल्ट काय होतो भगवंत कोण बनतात आपले कॉस्मिक सप्लायर जागतिक सप्लायर बनतात. आमचं पोषण करावं पालन करावं धर्माचं स्थापन करावं ह्याच्या पलीकडे प्रेम आपल्या मनात भगवंतांप्रती येत नाही. पण कृष्ण म्हणतात मला माझे भक्त मला माझ्यापेक्षा लहान समजतात आणि स्वतःला मोठे समजतात ह्या प्रकारच्या भक्तीमध्ये मला जास्त आनंद येतो. आणि म्हणतात त्याही प्रेमभक्तीमध्ये शांतरस दास्यरस नाही ते ऐश्वर भावामध्ये झाले. प्रेमभक्तीमध्ये आपल्याला आठवत असेल बृहत भागवतामृतमध्ये हनुमानजी जे दास्यरसमध्ये आहे ते पण म्हणतात मी येत नाही द्वारकेत किंवा हस्तिनापूरला कारण का तिथे पांडव आहेत ना आणि राणा जी आहे हे घटले कृष्ण मथुरे वृंदावनमधून मथुरेत द्वारकेत गेलेले होते. म्हणतात त्या राणाने पांडव कृष्णाशी खूप फ्रीली वागतात एकत्र जेवायला. हनुमानजी कधी रामापोर एकत्र जेवायला बसतील का नाही ते दास्यरसमध्ये ते साख्यरसमध्ये नाही आहेत. साख्यरसमध्ये हनुमानजी काय दास काय वाढू सेवक तुमचं झालं नाही देवी. हनुमानजी म्हणतात ते पांडव लोक ते वागतात ते खूप प्रेमाने वागतात ते मी कन्फ्युज होतो हे पाहून त्यांच्या ते दास्यरसमध्ये आहे. म्हणून ते म्हणतात नारद मुनींना मी येत नाही द्वारके तुम्हीच जावा मी कन्फ्युज होऊन जाईल कारण का तिथे फक्त भगवंताशी खूप फ्रीली रिलॅक्स झाले होते ता बोलत आहे. म्हणून प्रेमभक्ती चालू होते थोडीफार दास्यरसात पण खरी चालू होते साख्य वात्सल्य आणि माधुर्य रसात. कृष्णाने वृंदावनमध्ये पहिले 3 वर्ष का कोणत्या रसाचं आस्वादन घेतलं गेल्या वर्षी जे वृंदावनात आले होते त्यांना आठवत असेल कोणत्या वात्सल्य भावात. नंतर त्या 3 वर्षात साख्य भावाचा प्रामुख रस होता साख्य रस आणि नंतर जे 3.5 वर्षात माधुर्य रस असं 3 ह्याच्यात असं नाही पहिले 3 वर्षात पण माधुर्यच नाही वात्सल्य रसचा अनुभव घेतला दामोदरला झाली पण प्रमुख रस ओके वात्सल्य होतं. नंतरच्या 3.5 वर्षात पण वात्सल्य रसचा अनुभव घेतला पण प्रमुख रस तो होता लिहिलेला तो होता साख्य रस. तेव्हा माधुर्य सुरुवात झाली होती नंतरच्या 3 वर्षात पहिल्या 3 वर्षात काय माधुर्य रस नव्हता. तर योग माया जी आहे तिच्या प्रभावाने तर ह्या रसामध्ये माधुर्य सर्वात उत्तम काय कारण का त्यांचा भगवंतांवर सर्वात जास्त नियंत्रण होतो आणि सर्वात जास्त निस्सीम प्रेमाने माधुर्य रस मधल्या गोपी भगवंतांची सेवा करत असतात. ते म्हणतात तिन्ही रस तसे सारखे आहेत तसा काय भेद पण आपण न्यूट्रल म्हणजे खरोखर न्यूट्रलला काय म्हणूया समभावाने पाहिलं तर आपण पाहू शकतो की माधुर्य रस मधल्या ज्या लीला आहेत त्या खूप घनिष्ठ दाट आणि एकदम उज्ज्वल आहेत म्हणून त्याला आपण माधुर्य म्हटलेलं आहे. साख्य रस मधल्या पण आहेत वात्सल्य मधल्या पण आहेत पण गोपींचा जो मूळ आहे तो सर्वात उत्तम आहे आपण न्यूट्रल भावनेने पाहू शकतो. आणि कृष्ण म्हणतात योग मायेच्या प्रभावाने गोपींच्या मनात ते माझ्या प्रेयसी आहेत. गोपींचा रोल काय होता प्रेयस विवाह झाला नव्हता त्या भावामध्ये ते होते प्रेयस हे हा म्हणून गोपींच्या मनात डेव्हलप होईल आणि या गुणमध्ये त्या मला आनंद देतील आणि मी त्यांना आनंद देईल अशा प्रकारे साख्य वात्सल्य माधुर्यचा मी अनुभव करेल हे भगवंतांचं वृंदावन यायचं पृथ्वीवर यायचं मेन कारण होतं. राक्षसांना मारणं हे सेकंडरी कारण होतं. पण ते म्हणतात नवीन जे लोक आहेत जे भक्तीमध्ये नवखे आहेत त्यांना या माधुर्यचं विशेष कळणार नाही. त्यांना काय केलं पाहिजे आधी साधना भक्ती करून दररोज जप करून स्वतःची भक्तीमध्ये प्रगती करून घेतली पाहिजे. आणि कशी भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे एक महत्वाचा पॉइंट मी सांगितलं आता 2 पॉइंट सांगितले कशी केली पाहिजे 2 पॉइंट आत्ता एका वाक्यात सांगितले एका वाक्यापूर्वी काय केलं पाहिजे साधना करून जप करून मेन पॉइंट इथे सांगतात वन हॅज टू प्रॅक्टिस साधना भक्ती अंडर द गायडन्स ऑफ एक्सपर्ट स्पिरिच्युअल मास्टर. म्हणजे एकाकी साधना भक्ती नाही चालायची जे एक्सपर्ट आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस केली पाहिजे साधना भक्ती, तर तुम्ही भक्तीने प्रगती करू शकता आणि मग पुढे तुम्हाला ही भगवंताची प्रेम भक्ती कळू शकते. म्हणतात पण जोपर्यंत आपण भौतिक चेतनेमध्ये आहोत, मी तरी आहे आपण पण असाल असं मी अजून करतो का पुढे तुम्ही असाल ऍडव्हान्स, पण जोपर्यंत आपण भौतिक चेतनेमध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला काय पाप आहे, काय पुण्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे ह्याचे नियम पालन केले पाहिजे. आपण शुद्ध भक्तीला पोहोचल्यानंतरच गोपींच्या मूळ सारखं किंवा मित्रांच्या मूळ सारखं पुढे दोन्ही वगैरे चोरी करतो, तिथे ते संपूर्ण शुद्ध स्तरावर आहे. कसं ते शुद्ध स्तरावर आहे आता हे मी आज सांगत बसू शकत नाही, म्हणलंय मी थोडं पुढच्या लेवलचं लेक्चर आहे, मी आज सांगू शकत नाही की कसं गोपींचं प्रेयसी सारखं विवाहाच्या आधीचा संबंध शुद्ध स्तरावर कसं आहे तो आजचा विषय नाही आहे, तो आहे एवढंच जास्त सांगू शकतो कसं आहे म्हणजे नंतरचा विषय. तर ज्या प्रकारे मी घड्याळ पाहिलं तो सेकंदाचा काटा असा वर होता, मला वाटलं 8 वाजता म्हटलं मग कळलं की तो सेकंदाचा काटा म्हणजे ओके केलं. एनिवे तर ज्या प्रकारे कृष्णांचा अवतार घ्यायचं मूळ कारण काय होतं आता तुम्ही बघू, प्रेम भक्तीचा अनुभव घेणे आणि जगासमोर डिस्प्ले करणे की गोलोक वृंदावनला काय झालं लीलांच्या माध्यमातून, पण राक्षसांना मारणे, धर्माची स्थापना करणे, बिघडलेली व्यवस्था परत योग्य करणे हे त्यांनी एक्स्ट्रा केलं विष्णूंच्या रूपात. त्याच प्रकारे चैतन्य महाप्रभूंचं याचं मेन कारण वेगळं आहे, त्या कारणांचा विषय तोच आहे. एक्स्ट्रा त्यांनी काय केलं, युगधर्म प्रचार केला, जे काल ऐकलं ते काल पण ऐकलं, युगधर्म प्रचार केला, अजून काय केलं, हा अजून काय केलं, प्रेम भक्तीच्या जगाला दान दिलं आणि अद्वैताचार्यांनी बोलवलं म्हणून आले, हे सेकंडरी कारण. मेन कारण त्यांचं काय आहे ते आता आपण ऐकणार आहोत. त्यांचं मेन कारण ते नव्हतं, हा काय झालं, 500 किती वर्षांपूर्वी बोललो मी चैतन्य महाप्रभू, 36 काल नाही बोललो, आज परफेक्ट बोललो तो 536 36 संपलं 37 चालू होतं, 536 वर्षांपूर्वी युगधर्म यायची वेळ आली होती. ते कॅलेंडरनुसार येत असते, जसं ऋतू भेटत असतात, युगधर्म कधी येणार, कधी तो धर्माचं स्थापन करणार, तर कलियुग 14 वर्षांनी येणार ती वेळ आली होती, तेव्हा युगावतार यायला पाहिजे. पण त्याच वेळेला कृष्णांच्या मनात काही विचार आले आणि म्हणून त्यांनी ठरवलं की मीही अवतार घेणार, हे दोन्ही एकत्र वेळ झाले, दोन्ही घटना एकत्र घडल्या म्हणून चैतन्य महाप्रभू आले. आणि ते चैतन्य महाप्रभू आत्ता 536 वर्षापूर्वी आले होते ते पण ब्रह्माजीच्या दिवसात एकदाच येतात, जेव्हा कृष्ण येतात ते मी ऑलरेडी सांगितलं काल आणि आज. त्याच कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू जे आत्ता आले होते ते एकदा येतात, बाकी 999 वेळा विष्णू येतात, स्वतः भगवंत येत नाही, आणि ते फक्त येतात हरिनाम कीर्तनचा प्रचार करताना जातात, पण आपल्या भक्तांबरोबर एवढ्या सुंदर सुंदर कीर्तनच्या शिवा ठाकूरच्या आगातल्या किंवा काय म्हणूया नवदीपमध्ये कीर्तनच्या लीला आणि शेवटी जगन्नाथपूरमध्ये शेवटची 18 वर्ष जे आपल्या राधाने त्या मूळमध्ये त्यांनी ज्या अनुभवला त्या लीला ते करत नाही, बाकीच्या विचारांना वापरून युगधर्म स्थापन करतात. तर यावेळी 536 वर्षांपूर्वी आजपासून त्यांनी ठरवलं की लोकांना युगधर्म देणार. त्याचा एक श्लोक म्हणतो पुढे सरकतो, सेईद्वारे आचांदाले कीर्तन संचारे, कीर्तनचा मी संचार करणार जगभरात, नाम प्रेम माला ग्रंथी परायीला संसारे, हरिनामाच्या प्रेमाची माळा जगाला घालणार, हे दुय्यम कारण आहे. मुख्य कारण काय आहे, दास्य साख्य वासल आरय शृंगार माधुर समोर शृंगार रस पण आहे, चारि प्रेम चतुर्वेदा भक्त हे आधार. आणि मी काय म्हणतो सॉरी हा, तर ह्या प्रकारे प्रेम भक्तीचा मी प्रचार करणार हे तर झालं. तर मी अगदी बोललो ह्या चारी किंवा तिन्ही मूळ उत्तम आहे, पण त्या उत्तम मूळ मध्ये राधाणीचा जो गोपींचा मूळ आहे तो सर्वात उत्तम आहे, आणि गोपींमध्ये पण जो राधाणीचा मूळ आहे भक्तीचा तो हा सर्वात उत्तम आहे. आणि म्हणून भगवंतांच्या मनात तीन प्रश्न आले, ज्या तीन प्रश्नांचं उत्तर स्वतः भगवंतांनाही सापडलं नाही. असे कोणते तीन प्रश्न आहेत? भगवंतांनी जगाची निर्मिती केली त्याला सगळी उत्तरं माहिती आहेत. जे काय वंशी, तुम्ही कोणतं इंजिनिअरिंग शिकताय? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आप कौन से इंजिनिअरिंग आहे? आय टी. कॉम्प्युटर सिव्हिल. आणि कोणी बी कॉम, कोणी एम कॉम, कोणी बी एस सी, कोणी एम एस सी, कोणी एक्स वाय झेड, कोणी बी वाय झेड. हे सगळं भगवंतांच्या नॉलेजचं 0.00000000 खूपदा 0.1% आहे. या भौतिक जगतात जेवढं काही शिकत जातं युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या बाहेर पण ड्रायव्हिंग सगळं ते भगवंतांच्या ज्ञानाचं 0.00000001% आहे. तरी पण भगवंतांना तीन प्रश्न पडले आणि त्या तीन प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी चैतन्य महापू आले. म्हणजे भगवंतांनी चैतन्य महापूंचा अवतार घेतला. असे कोणते तीन प्रश्न आहेत की ज्या सृष्टीच्या निर्माता करणाऱ्या ब्रह्माजींना ज्ञान देतात त्यांना प्रश्न पडले? ते प्रश्न ते सांगतायत. त्या प्रश्नांचा सारांश एक आहे, त्याचे तीन डिटेल आहेत. सारांश काय? कृष्णांनी ठरवलं की राधाराणी जी आहे ती सर्वोत्तम भक्त आहे आणि भक्ताला भक्ती करताना काय अनुभव येतो हे आहे समरी मध्ये. याच्या डिटेल चालल्याने मला कळले या प्रश्नाची उत्तर कृष्णांना का नाही मिळाली. हा ते म्हणताय की भक्तांना भक्ती करताना खूप आनंद येतो, असीमित आनंद येतो, तो आनंद मला अनुभवायचा. भक्तांना काय आनंद मिळतो भक्ती करताना तो मला अनुभवायचा आहे. हा आणि म्हणून मी राधाणीचा गुण घेऊन श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. खरं राधाकृष्णाची एकच आहे, राधाणी कृष्ण भेद नाहीये, पण ते लीला करायला, प्रेमाची लीला करायला एक कृष्ण दोन झाले. कसे? राधा कृष्णाच्या रूपात आणि चैतन्य महाप्रभूंच्या रूपात ते परत एक झाले. तर चैतन्य महाप्रभू विचार केला की भक्तांना खास करून राधाणीच्या मनात काय भावना असते भक्ती करताना, माझ्या पती प्रेम असताना, दॅट आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स. हा हे तीन कारण पैकी नाही, हा एक मेन कारण झालं, याचे तीन सबपार्ट आहे. तर हे अनुभव घ्यायला आले. पुढे श्री कृष्णात कविराज गोस्वामी अजून डिटेल मध्ये सांगतात की राधाने कशी सर्वोत्तम भक्त आहे. ते मी आता वेळेच्या अभावी भाग घेत नाही, पण राधाने सर्वोत्तम भक्त आहे ते सांगतात. आणि म्हणताय कृष्ण शब्दाचा अर्थ आहे सगळ्या जगाला आकर्षण करणारे कृष्ण. सर्व आकर्षयति इति कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थ ते सर्व जगाला आकर्षित करत. पण कृष्णांना आकर्षित करणारी श्रीमती राधाराणी आणि म्हणून ती सर्वात सुप्रीम आहे. काही काही लोकांना वाटतं आम्ही माताजी आहोत म्हणजे आम्ही राधाराणी असायचो. पूर्ण भ्रम आहे, आपण माताजी कवजी नाही हो. आता या जन्मापर्यंत या शरीराला स्त्री किंवा पुरुषाचं शरीर मिळालं. एकदा मी आता वृंदावनला गेलो होतो तर मी सांगायचो होतो ती गोष्ट की नारदमुनी आले आणि त्यांनी अंघोळ केली, इथे कुसुम सरोवरला, आणि मग त्यांना गोपींचं शरीर मिळालं. तर एका मुलगी म्हणजे माताजी तिथे आली होती, तिने विचारलं आम्ही अंघोळ केले आमचं कोणतं शरीर मिळेल, तुम्हाला एक गोपीचं शरीर नाही, घाबरू नका, स्त्रीचं शरीर आहे. हं, भौतिक स्त्रीचं शरीर आहे आणि ह्याला भौतिक पुरुषाचं शरीर आहे. तुमच्याकडे भौतिक स्त्रीचं शरीर आहे म्हणून तुम्ही विचार करता का की आम्ही गोपींच्या साईडचे आहोत? नाही, हे भौतिक शरीर आहे आणि पुरुषांचे भौतिक शरीर आहे. नाही तुम्हाला गोपींचं शरीर, आता तुमच्याकडे गोपीचं शरीर नाही आहे, भौतिक शरीर आहे स्त्रीचं. एनिवे सो तो विषय होता. तर प्रश्न आहे की कृष्ण सगळ्या जगाला मोहित करतात, आकर्षित करतात, एक मुद्दा आहे. कामदेव जे आहे त्यांचं नाव आहे मन मंथन, म्हणजे सगळ्या जगाच्या मनाचं मंथन करून टाकतात. काम देवानी प्रचार केला मनामध्ये सगळं चंचलता चालू आणि कृष्णाचं नाव आहे मनमंथन, च मनमंथन करणारे. आणि अशा कृष्ण जे सगळ्या कामदेवाला प्रवीण करून टाकतात त्यांना राधाने प्रवीण करत. नाही, राधाने म्हणून सर्वात सुप्रीम आहे. थोडक्यात मी सांगितलं अर्थात मी म्हणतो तसं राधा कृष्ण वेगवेगळे नाहीये. जसं कस्तुरी आणि त्याचा गंध वेगळा होऊ शकतो का? नाही पण तरी पण कस्तुरी वेगळी आणि दंध वेगळा आहे ना, पण ते वेगळे होऊ शकत नाही. म्हणजे कस्तुरी नाही आहे आणि दंध आहे, किंवा कस्तुरी आहे आणि दंध नाही आहे असं होऊ शकतंय का? पण तरी पण ते वेगळे आहेत पण ते वेगळे होऊ शकत नाही. तसंच राधाकृष्ण, काही लोकांचं हेवी जात असेल पण ठीक आहे, त्यांचा हेवी जाते त्यांना हेवी, ज्यांना कळतं त्यांना कळतं हरी बोल. पण कस्तुरी कृष्ण कृष्ण कस्तुरी आणि गंध, गंध आहे आणि कस्तुरी नाही असू शकत नाही, कस्तुरी आहे गंध नाही असू शकत, एकत्रच आहेत, एकत्रच असतात पण तरी पण ते वेगळे आहे. तसं राधाकृष्ण एकत्रच आहेत, ते वेगळे झाले आणि त्याच्या रूपात ते परत एकत्र, ते वेगळे होऊ शकत नाही. राधाकृष्ण एकच आहे पण लीला करायला ते वेगळे झाले. हा, त्या राधाने कृष्णाच्या वर्चर अशी वाटते, हालाकी ती कृष्णाची शक्ती आहे. हा, एनिवे कृष्ण म्हणताय 5000 वर्षांपूर्वी मी सगळ्या लीलांचा अनुभव घेतला, मी सर्व एन्जॉय आहे, सगळ्या भक्तांनी माझी सेवा केली. पण मला हे कळत नाहीये की भक्तांना लीला करताना काय आनंद मिळतो, तो मला अनुभवायचा आहे, म्हणून मी आता परत येणार पृथ्वीवर. पण कृष्णाच्या रूपात नाही येणार, कारण का? ते म्हणजे मी कृष्णाच्या रूपात असेल तर भक्ताच्या मनात काय अनुभव येतो तो मला कळणार नाही. कृष्णाचा प्र बघा, वृंदावनमध्ये एक बेलवन आहे, बेलवन, तिथे कोणाचं मंदिर आहे? हा, लक्ष्मीजींचं मंदिर आहे. का बघा तिथे ते मंदिर आहे? लक्ष्मीजी तिथे तपस्या बसतात का? हा, त्यांना वृंदावनात प्रवेश मिळावा म्हणून. पण त्यांना प्रवेश का मिळाला नाही वृंदावनमध्ये? काय म्हणताय? हा, वृंदावनमध्ये सेवन सेवा करावी लागते. लक्ष्मी म्हणते आम्ही तर राणी आहोत, आम्ही लक्ष्मी आहोत, नारायणच्या विष्णूंच्या पत्नी आहोत, आम्ही काय शेतपीठ उचलणार नाही, झाडू मारणार नाही. मग तुम्हाला वृंदावनमध्ये एंट्री नाही, वृंदावनचा पुढे घ्यावा लागतो. म्हणून लक्ष्मी तपस्या करते, पण तिला काय तो मूळ बदलता आला, ती लक्ष्मीच राहते. कृष्ण म्हणताय मला भक्तांचा मूळ पाहिजे, भक्तांचा अनुभव पाहिजे, तर मी भगवान राहून मला तो अनुभव येणार नाही ना, लक्ष्मीला पण नाही आला लक्ष्मी राहून. तर मी भगवान आहे, मी सुप्रीम एन्जॉयर आहे असं असलो तर मला तो अनुभव येणार नाही, मला भक्ताचा मूळ घ्यावा लागेल. आणि भक्ताचा मूळ घ्यायचा असेल तर आधारित सर्वोत्तम भक्त आहे, तिचा मूळ मी घेतो ना. म्हणून भगवंत म्हटले, मी 537 वर्षांपूर्वी भगवंत म्हटले मी लीला करून गेलो, पण भक्तांचा मूळ चा अनुभव घ्यायचा आहे, म्हणून मी काय करतो, राधारणीचा मूळ, सर्वोत्तम भक्त ती आहे, राधारणीचा मूळ घेऊन मी परत अवतार घेतो. म्हणतात माझे शांत दास्य साख्य रस आहे, त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे, खास करून माधुर रसचा घ्यायचा आहे, शांत आणि दास्य साख्य माधुर रस. आणि म्हणून म्हणतात राधाणीला माझ्याशी प्रेम करण्यात काय मूळचा अनुभव येतो तो मला घ्यायचा. म्हणतात राधाणीवर माझं पण प्रेम आहे, बघा हे भौतिक प्रेम, शारीरिक सेक्स लाईफचं प्रेम नाही, हे कसं नाही आहे तो विषय वेगळा आहे. कृष्ण म्हणतात माझं पण राधाणीवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा आस्वाद घेताना मला खूप आनंद मिळतो. आय एम एन्जॉयर दॅट वे राधाणी एनर्जी शी इज एन्जॉय. सो माझा आनंदाचा अनुभव आहेच, पण माझ्यापेक्षा जास्त 10 लाख पटीने जास्त अनुभव आनंदाचा राधाणी आहे, हे कसं काय? कृष्णाचा प्रश्न पडला हा कसा? मी एन्जॉयर आहे, टेक्निकली आय एम एन्जॉयर, मी उपभोक्ता आहे, पण राधाणीला 10 लाख पटीने जास्त आनंद मिळतोय माझ्यापेक्षा, हे काय कोण आहे बाबा? ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्णाला मिळत नव्हतं. म्हणून ते म्हणले मी राधानेचा मूळ घेऊन होता, ते आहे चैतन्य महाप्रभू. हा, राधानेचं प्रेम का उत्तम आहे, एक व्याख्या केली आचार्यांनी, आचार्य सांगतात ते म्हणतात राधानेच्या प्रेमापेक्षा उत्तम या जगात काही नाहीये. पण आता बघा, आपल्यापैकी आपल्याकडे एखादी कोणती वस्तू असेल, माहित नाही कार मध्ये सर्वात हायर होती फॉर्च्युनर वगैरे, मर्सिडीज बेंझ सर्वात हायेस्ट आहे, त्यात पण मला 1 क्लास, 2 क्लास, S क्लास असतात, मला माहित नसेल पोर्शे वगैरे नाही, मर्सिडीज पेक्षा पोर्शे वगैरे अजून मर्सिडीज पेक्षा 10 पटीने. आता रोल्स रॉयस सर, रोल्स तू चालू आहे का रोल्स रॉयस अजून का चालू आहे? सोन्याचे इंजिन असतंय सर्वात महाग रोल्स रॉयस मध्ये, भंगार लोखंड स्टील वापरत नाही. प्लास्टिक बिस्टिक आपल्या कार किती आहे, सोन्याचे इंजिन असलेली गाडी रोल्स रॉयस असलं काय आपल्याकडे असेल? रोल्स रॉयस आहे कोणाकडे?
तुमच्या गॅरेजला येते का रोल्स रॉयस?
रत्नागिरीत कोणाकडे रोल्स रॉयस? कोण आपल्या रत्नागिरीत मोठे कोण पार्ट आहे? गदरे वगैरे मोहन कृष्ण गदरे के पास रोल्स रॉयस आहे. बेंझो मर्सिडीज वगैरे ठीक आहे. तर आपल्याकडे असं काय जगातला सर्वात उत्तम वस्तू आपल्याकडे असेल तर नॅचरली आपल्याकडे किती प्रयत्न करेल त्यातला अहंकार आपल्याकडे येणारच. हा आपला दोष आहे अजून किती. आपण खूप नम्र बनू हरी हो नाही हो, पण आपण माहिती आहे म्हणजे एकदम बेस्ट सिंगर आहे, बेस्ट स्पीकर आहे, बेस्ट कुक आहे. आणि फक्त रत्नागिरीतला बेस्ट सिंगर नव्हे, फक्त कोकणातला नव्हे, अख्ख्या पृथ्वीवरचा बेस्ट सिंगर. सॉरी मातेने आता मनात विचारायला मात्र नाटक असतं आम्ही सुंदर आहोत ठीक आहे, पण कोणी मिस युनिवर्स असेल खरोखरची मिस युनिवर्स ती अशी तुमच्या बसणार नाही स्टँडर्ड. मी मिस युनिवर्स आहे. हा नॅचरली अहंकार. आपण असं टॉप ऑफ द वर्ल्ड असतो, बेस्ट कार जगातली, बेस्ट सुंदरता, बेस्ट ताकद, बेस्ट सिंगर क्वालिटी, बेस्ट कुक क्वालिटी, असं काही बेस्ट असेल आपल्याकडे नॅचरली आपल्याकडे 100% नाही 101% 110% अहंकार येणार. पण कृष्ण म्हणतात राधेचं प्रेम सर्वोत्तम आहे, ती जगातली सर्वात उत्तम माझी भक्त आहे, पण हर लव इज डिवाइड ऑफ प्राईड, तिच्या प्रेममध्ये अहंकार 1% पण अहंकार किंवा गर्व 1% किंवा 0.00% पण नाहीये, आणि म्हणूनच ती महान आहे. कृष्णाने व्याख्या केली ती का कृष्ण पार्श्वत का राधेच महान काय तुम्हाला आवडते म्हणून महान का नाही, तिचं सर्वोत्तम प्रेम आहे जगातले सर्वात जास्त सुंदर वगैरे तर आहेच. सॉरी तर काय माहिती आज परत मिस युनिव्हर्सचा विषय आला म्हणून, पण प्रभा एकदा काहीतरी मिस युनिव्हर्सचा विषय आला होता तर प्रभा सांगत होते कसले मिस युनिव्हर्स? हा म्हटलं पृथ्वीवरची जी मिस युनिव्हर्स आहे ना, सॉरी त्यांचा विषय नोट्स मध्ये नाही आहे पण मला विचारायला म्हणून सांगतोय, म्हणतात स्वर्गातली जी साध्यातली साधी स्त्री आहे, स्वर्गातली स्वर्गातले पण सुंदर सुंदर असतात, मिस स्वर्ग पण असतो पण मिस स्वर्ग नाही, सर्वात ऑर्डिनरी स्वर्गातली जी स्त्री आहे तिची तुलना समजा मिस युनिव्हर्स केली ऑफ अर्थ तर ती मिस युनिव्हर्स कॉक्रोच सारखी दिसेल म्हणतात रूपात. कशी दिसेल? त्या स्वर्गातल्या साध्या स्त्री समोर मिस युनिव्हर्स आहे ती कॉक्रोच. कॉक्रोच किती सुंदर असतो हो, कॉक्रोच म्हणजे झुरळ. खूप सुंदर आपण कॉक्रोच दाखवत काय सुंदर, अरे बापरे मी आता बेशुद्धच होतो ते विचार. ह्या ज्या मिस युनिव्हर्स आहेत त्या स्वर्ग लोकातल्या साध्या स्त्री समोर कॉक्रोच आहेत. स्वर्ग लोकातली स्त्री मिस युनिव्हर्स जी असेल मिस स्वर्ग ते वैकुंठ लोकांच्या लक्ष्मींच्या समोर कॉक्रोच आहे. आता पुढे उदाहरण कॉक्रोच नाहीये पण त्या लक्ष्मींपेक्षा हजारो पटीने सुंदर गोपीच आहे, आणि त्या गोपींपेक्षा हजारो पटीने सुंदर राणी आहे, पण तिला अहंकार नाही, तिला गर्व नाही. आणि आपल्याकडे सुंदरता असो नसो, पैसे असो नसो, इथे म्हण आहे एव्हान बेगर इज प्राउड ऑफ अ पेनी, भिकाऱ्याकडे 10 रुपये तरी 10 पैसे नाही, आजकाल 10 पैसे नाही राहिले बँकेने बंद केले, 1 रुपया जरी असेल भिकाऱ्याकडे तरी त्याचा 1 रुपयाचा अहंकार असतो किंवा गर्व असतो, माझ्याकडे 1 रुपये माझ्याकडे 10 रुपये. तर राधेचं प्रेम का सर्वोत्तम आहे, ती सर्वात सुंदर सर्वात उत्तम असून ती बिलकुल गर्व रहित आहे, हे तिच्या महानतेचं लक्षण आहे कृष्ण म्हणतात. म्हणून तिच्या प्रेमापेक्षा दुसरा काहीही सुंदर सुंदर नाही, शुद्ध प्रेम नाहीये तिच्या रूपात. दुसरं शुद्ध प्रेम का नाहीये? ह्या करता म्हणतात मी प्रेमाचा विषय आहे मी त्या प्रेमाचा अनुभव घेणारा आहे आणि राधाणी माझ्यावर प्रेम करणारी आहे, पण तरी पण माझ्या आनंदापेक्षा तिला 10 लाख पटीने जास्त, 10 लाख नाही 10 मिलियन 10 कोटी पटीने तिला जास्त आनंदाचा अनुभव होतो. कृष्णाच्या मनात इच्छा आली 436 वर्षांपूर्वी गोलोक वृंदावनात बसले कृष्ण, माझं मन आहे ना, कृष्ण माझं मन आहे ते धावतंय. कशाकरता धावतंय? ती जे आनंदाचा अनुभव राधारणीला मिळतो माझ्यापेक्षा 10 कोटी पटीने, त्या आनंदाचा अनुभव घेण्याकरता माझं मन धावतं. पहिलं कारण भगवान चैतन्यचा अवतार घ्यायचा, मुख्य कारणांपैकी पहिलं कारण टू एक्सपिरियन्स द प्लेजर, एक्सपिरियन्स बाय श्रीमती राधारणी, विच इज 10 लाख 10 करोड ऑफ टाइम हायर देन द प्लेजर एक्सपिरियन्स बाय कृष्ण. काल चेतन आपलो राधाणीला ज्या आनंदाचा अनुभव होतो त्याचा अनुभव घेण्याकरता, जो कृष्णाचा अनुभव होतो त्यापेक्षा 10 कोटी पटीने जास्त अनुभव राधाणीला होतो आनंदाचा. म्हणून म्हणतात, पण ते म्हणतात की तो अनुभव घेण्याकरता मला राधाणीचा मूड घेणं आवश्यक आहे. मी भगवानच्या मूड मध्ये असेल, मी भगवान आहे, तर मला तो अनुभव येणार नाही, मला भक्त बनलं पाहिजे, राधाणीचा मूड यायला पाहिजे, तर मी अनुभव येईल. म्हणून कृष्णा चैतन्यप्रभूचा एक प्रमुख कारण काय, राधारणीतला जो आनंदाचा अनुभव मिळतो जो कृष्णाला आहे तो त्यापेक्षा 10 कोटी पर्यंत जास्त आहे, त्या आनंदाच्या अनुभवाचा घ्यायला त्या राधारणीचा मूड. आणि ते म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे असेल तर मला राधारणीचाच मूळ घ्यावा लागेल. प्रश्न नंबर 2, एक लीला आहे, एक फोटो आहे बघा, पोस्टर असत आहे, कृष्ण द्वारकेत बसले जमिनीत, त्यांची जमीन होती एकदम मिरर सारखी होती, ते जमिनीत पाहताय स्वतःची सुंदरता पाहताय, त्यांच्या स्वतःची सुंदरता पाहून ते विमोहित झाले. अरे एवढा सुंदर व्यक्ती कोण आहे? आपण सुंदरता करता मेकअप केस बीस थोडी वगैरे करतात, माते वगैरे जास्त करतात, आपण करतो काही केस बनवतो पावडर बनवतो ते काय असेल, पण आपल्याच सुंदरताकडे आपण एवढा सुंदर कोण आहे आणि विशुद्धच पडला असं माझं झालं नाही. मातेंमध्ये ते म्हणतात आम्ही खूप सुंदर नाही पण आता मेकअप पाहून सुंदर बनतो, पण कृष्ण मेकअप मेकअप राहत नाही, विदाउट मेकअप कृष्ण इज द मोस्ट ब्युटिफुल, आणि कृष्ण स्वतःची सुंदरता पाहून बेशुद्ध पडले. हरी बोल, आपली सुंदरता पाहून आपण तर बेशुद्ध पडत नाही, आणि आपली सुंदरता नसलेली पाहून लोक बेशुद्ध पडतात, हा काही सुंदर नाही आहे म्हणून. एनिवे तो विषय नाही आहे, पण कृष्ण स्वतःची सुंदरता पाहून बेशुद्ध पडतो. कृष्ण म्हणताय माझी सुंदरता किंवा माझ्या प्रतीची अट्रॅक्टिव्ह, म्हणजे मी जे अट्रॅक्टिव्हनेस आहे सुंदरतेपेक्षा माझ्या जे अट्रॅक्टिव्हनेस क्वालिटी आहे ती सर्वात जगात मी सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह आहे जगात. कृष्ण कोण आहे? जगातले सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, पण माझ्या अट्रॅक्टिव्हनेसला माझ्या आकर्षणच्या सीमेत शक्तीला काही सीमा नाही आहे, राधाराणीच आहे. कृष्ण दुर्दैव असं आहे की मी सर्वात अट्रॅक्टिव्ह आहे, पण सर्वात अट्रॅक्टिव्ह कडे अट्रॅक्ट व्हायचा अनुभव माझ्या नाही. मी सर्वात अट्रॅक्टिव्ह आहे, पण सर्वात अट्रॅक्टिव्ह व्यक्तीकडे अट्रॅक्ट व्हायचा जो अनुभव आहे तो माझा नाही मिळत, आणि तो सर्वात अट्रॅक्टिव्ह वस्तूकडे म्हणजे माझ्याकडे सर्वात उत्तम प्रकारे अट्रॅक्ट आकर्षित करतो तर राधाणी होतो, आणि तिला सर्वात जास्त अनुभव तो मिळतो. तो अनुभव घेणार मला पाहिजे, सर्वात अट्रॅक्टिव्ह वस्तूकडे अट्रॅक्ट व्हायचा अनुभव मला पाहिजे. मला हे विषय थोडे क्लिष्ट आहेत, मी त्याच्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. खरी बोल माझी सीमा आहे. एक ठिकाणी कृष्णा कोरियात बसून म्हणतात हे विषय तर लोकांसमोर सांगितलेच नाही पाहिजे, पण त्यांना सांगितले तर लोकांना कळणार कसे. मग ते म्हणतात काही काही जे भक्तीमध्ये कमी प्रगती केलेले लोक आहेत त्यांना ते कळणार नाही, म्हणतात त्यांना कळणार नाही ते सौभाग्य आहे, जे प्रगती केलेले लोक आहेत त्यांनाच कळणार आहे. पण मी सांगायचा प्रयत्न करतोय, ज्यांना कळेल सर मी ऐका माझी सीम आहे, पण कमी काय ॲडव्हान्स नाही आहे, पण मी सांगायचा प्रयत्न करतोय. हरी बोल, कारण काय सांगितलं नाही, कधी ना कधी सांगितलं पाहिजे, सांगितलं नाही तर कसं कळणार. तर एनिवे ते म्हणतायत, आणि अजून पुढे मुद्दा आहे, कशाचा प्रश्न पडला, कृष्णाची सुरुवात कशी आहे कशासारखं अट्रॅक्टिव्ह आहे, आकर्षक आहे, पण त्यांच्याकडे तो अट्रॅक्ट होतो सर्वात उत्तम प्रकारे त्याचं काय. आणि म्हणतात आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते. कोणामध्ये? कृष्णाचं अट्रॅक्टिव्ह क्वालिटीमध्ये, राधारणीच्या अट्रॅक्शन मध्ये. राधारणी आकर्षित झाली कृष्णांकडे. म्हणतात राधारणीचं प्रेम आहे ते एवढं शुद्ध की आरशाप्रमाणे एकदम शुद्ध. आणि काय म्हणतात? मी आकर्षित आहे जेव्हा राधारणी माझ्याकडे आकर्षित होते. मी फॉर एक्झाम्पल, माफ करता येत नाही, पण कृष्ण मी एवढा आकर्षित आहे, राधारणी माझ्याकडे फुल्ली आकर्षित झाली तर माझं आकर्षण करायचा गुण आहे तो वाढतो. आणि माझा गुण वाढलेला कोण? राधारणी अजून आनंदी, अजून आकर्षित होतो. मग ती आकर्षित जास्त होते, ती जास्त आकर्षित झाली की मी लोकांना आकर्षित करू शकतो, हा गुण माझा वाढतो. आणि ही न संपणारी कॉम्पिटिशन वृंदावनमध्ये ना, काय सगळ्याच न संपणारी कॉम्पिटिशन. एक साधा एक्झाम्पल देतो, एखादं फूल आहे ते सुंदर बनलं आहे का बरं? कृष्णांना आनंदीला सुंदर बनलं. आणि जेव्हा कृष्ण ते फूल पाहतात तेव्हा खूप आनंदित होतात, एवढं सुंदर फूल आहे. आणि फूल पाहते की कृष्ण मला पण आनंदित झाले म्हणून ते आनंदात अजून सुंदर बनत. म्हणजे अजून सुंदर बनल्यावर कृष्ण अजून सुंदर झालेल्या फुलाला पाण्यात अजून दाखवत आनंदित होतात. मग कृष्ण आला पाहून अजून आनंदित झालेले आहेत पाहून ते जे फूल आहे ते अजून सुंदर बनत. आणि कृष्ण आधी आनंदित झाले होते पण ते फुलाला अजून सुंदर झालंय म्हणल्यावर कृष्ण त्याला पाहून अजून आनंदित बनत. आणि कृष्ण मला पण एवढा आनंदित झालाय हे पाहून ते फूल अजून सुंदर बनत. आणि कधीच संपत हे गोलोक वृंदावन नव्हतं, भौतिक जगतात नव्हतं, गोलोक वृंदावन नव्हतं. तसं राधारणी कृष्णाच्या मध्ये पण कृष्ण म्हणतात एकदम मी अट्रॅक्टिव्ह आहे, कृष्ण राधारणी माझ्या अट्रॅक्ट होते हे कसं हे तर कळत नाही, पण आम्ही एकमेकांना पाहून माझी अट्रॅक्टिव्ह क्वालिटी वाढत जाते आणि राधारणी अजून जास्त जास्त अट्रॅक्ट होत जाते. जसं मी कुणाचं उदाहरण दिलं तसं हे कसं म्हणतो? म्हणजे राधारणीमध्ये माझ्याकडे आकर्षित होण्याचा काय गुण आहे ज्याच्यामुळे मी आकर्षित करू शकतो हा गुण वाढतो. कृष्णांना हा प्रश्न पडला की मी जगाला आकर्षित करू शकतोय पण राधारणी माझ्या समोर आली आणि माझ्याकडे आकर्षित झाली की मी जगाला आकर्षित करू शकतो ही माझी कॅपॅसिटी वाढते. तर राधारणी कशा प्रकारे माझ्याकडे आकर्षित होते जेणेकरून माझी आकर्षित करायची कॅपॅसिटी वाढत जाते आणि कायमच असं होत काय तुमचं तर हे कसं काय? हा एक तर मी जगातला अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे अट्रॅक्शन होतो नाही करेल त्याच्या काय परिस्थिती आणि आमचं वाढतच जात हा काय प्रकार आहे. आणि ह्याच्याकरता माझी मधुरता, माझी गोडवा किंवा माझा आकर्षितपणा हा कसा सारखा सारखा वाढत जातो जो माझ्याकडे आकर्षित होतोय राधारणी त्यांच्या समोर. मी विचार केला ह्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे आणि मला म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मला कळलं की मला राधारणीची पोझिशन घ्यावी लागेल, कृष्णाच्या पोझिशनमध्ये या प्रश्नाचं उत्तर मला मिळणार नाही. हे झालं कारण नंबर दोन. ह्याच कारणाचं पुढे आहे ह्या जगातले सगळे लोक कृष्णाकडे अट्रॅक्ट होतात. कृष्णाची हुदूत आहे ती सगळ्यांना आकर्षित करते. कृष्णाचा पासरीचा इफेक्ट आहे वृंदावनात तुम्ही गेलात तर जे त्यांचा गुण आहे त्याच्यापेक्षा वेगळा त्यांचा गुण आहे. यमुना वाहत असते तरंगाई असतात त्याच्या कृष्णाची पासरी ऐकता यमुनेची काय स्थिती होती? स्थिर होऊन जाते. वाहन बघ नदी वाहन कधीच बंद करत डॅम म्हणा तरी तो डॅम म्हणजे ते वाहत वारं कधी स्थिर असत का? वारं वाहत असत. वृंदावनला एक ठिकाण त्याचं नाव आहे धीर समीर, गोपेश्वर भक्तीवरच्या जवळच आहे. धीर समीर, समीर म्हणजे वारा, धीर म्हणजे धीर बनलं न हाडणार. वारा कधी असं स्थिर बनले नाही बनत, हळूहळू पाहिलं ते हरत असत पण बासरी ऐकून ते स्थिर होत. आणि दगड आहेत, दगड शिला पाषाण ते कठोर असतात आणि कृष्णांची बासरी ऐकून काय होत ते विरघळतात. गायीचं वासरू असतंय, गाय बाजू असताना ते कायम ते गायीचं दूध प्यायचा प्रयत्न करत असं कधी होईल काय? गाय आहे त्या वासरू दूध पित नाही. तर गायीचं वासरू आपल्या आईचं दूध पित आहे आणि कृष्णाची बासरी ऐकल्यावर काय होत आहे? त्याच्या तोंडात आईचे स्तन आहे पण ते दूधच पित नाही वासरू. असं हे कृष्णाच्या बासुरीचा हा इफेक्ट आहे. बासूर अट्रॅक्ट होऊन आईचं दूध पिढ सोडून देते वासरू. कृष्णाची बासुरी ऐकून ही ती बासुरी एवढी अट्रॅक्टिव्ह आहे. गाई गवत खात असतात तोंडात आणि कृष्णाची बासरी ऐकली तोंडात गवत असेल तर तोंड बंद पडून जाते त्याच. असं होईल वृंदावनात असं होत. पण कृष्ण म्हणतात माधुरी बासुरीचा हा एवढा इफेक्ट आहे, जगाला एवढा अट्रॅक्ट करतो, पण राधाणीचे शब्द ऐकले की मी तिथे अट्रॅक्ट होऊन जातो. हे कसं काय आणि म्हणतायत हे जे भक्त आहेत राधाणीसारखे बाकीचे भक्त ते एवढे माझे मी अट्रॅक्टिव्ह आहे, ते माझे अट्रॅक्ट झालेले आहेत, आकर्षित झालेले आहेत कि ते ब्रह्माजींना काय म्हणतात कोसतात. कोसतात कोसतात म्हणतात काय म्हणतात मराठीत कोसतात हिंदी होते कोसतात मराठीत काय म्हणतात त्यांना नाव ठेवतात. काय ब्रह्माजी तुम्ही दोनच डोळे बनवले आम्हाला, आम्हाला भगवंतांची सुंदरता पाहायला लाखो डोळे पाहिजे होते आणि युजलेस कसले डोळे बनवले आणि ते डोळे दर काही सेकंदांनी असे बंद होतात. म्हणतात आम्हाला एक तर भगवंताकडे पाहिजे पण तुमचे डोळे ते असं गोपी आहे त्या ब्रह्माजींना दोष देत होते नाव ठेवत होते. तर कृष्ण म्हणतात माझी ब्युटी माझी आकर्षकताचा अनुभव राधाणीला मिळतो त्यात तिला जास्त आनंद आहे, त्याचा आनंद पाहून माझी सुंदरता वाढते. तो मला तो अनुभव राधाणीला मिळतो तो मला घ्यायचा आहे, माझ्याकडे अट्रॅक्ट होतो. पहिला काय होता तिला तो आनंद मिळतो तिला आणि भक्तांना तो मला घ्यायचा. दुसरा आहे माझ्या अट्रॅक्शन काय बाबा त्याचा घ्यायचा. सिमिलर आहे पण थोडासा फरक आहे. हां तिसरं कारण आहे तेव्हा कृष्णास कविराज जोशी म्हणतात ही सगळी कारणं समाजासमोर बोलली नाही पाहिजे, फक्त ऍडव्हान्स ड्युटी समोर बोलली पाहिजे. पण मी नाही बोलतो समाजाला कळणार नाही कशी हे विषय म्हणून ते सांगतात मी बोलतो. हे विषय कसे आहेत भक्तांना आनंद देणाऱ्या आणि अभक्तांना न कळणाऱ्या. अभक्तांची तुलना केली ते म्हणतात उंटासारखे अभक्त आहेत त्यांना काही कळणार नाही. उंटा फक्त काटे खातच इतरांची निंदा करायचे काटे उंच खात असतात, भक्त आहेत ते इतरांची सेवा करत असतात. काल मी बोललो राधाणी कृपाळू आहे काय बोलतो काय काय आपण केल्यावरती आपल्याला कृपा देते बरं 5-10 मिनिटं चर्चा केली. हा आपण नुसता प्रसाद काय करता जरी प्रोग्राम आलो तरी राधे म्हणते काय छान बघताय ना फक्त प्रसाद खायला आला वंडरफुल लाखो लोक नाही आले ना हा फक्त प्रसाद खायला तरी आला प्रोग्रामला सो गुड राधे म्हणते कृष्ण हा खूप छान बघताय फक्त प्रसाद खायला आला ह्याला सुद्धा भक्त देऊ टाका. राधाने कृपाळलं आहे आणि तीच कृपा घेऊ कृष्ण भगवान कृष्ण काय गीतेत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मा एकं क्षणं व्रज मला एक शरण्या मग मी तुम्हाला आम तमाम सर्व पापेभ्यो तुम्हाला सगळ्या पापांचा मुक्त करेन उद्धार करेन. कृष्ण सांगून गेले चेतन राम म्हणतात तसलं नाही केलं तरी चालेल नुसता प्रसाद खायला या अजून काय काय केलं तरी चालेल. हा एका काय लेक्चर थोडा डिस्कस केला होता यस नुसतं भक्त बनण्याचं नाटक केलं आतून नका बनू हा आपलं धोती कुर्ता तिलक बिलक लावून आपलं बसायचं हा भक्त नाही नाटक करा. राधाणी म्हणते काय छान भक्त आहे ना भक्ताला नाटक करतोय कृष्ण ह्या रूपाने हा वंडरफुल थोडक्यात भाषे काल स्टुडंट मध्ये असं होते हा म्हणजे कोणते सर असं म्हटले मी सगळ्यांना पास करेल फक्त तुम्ही या आणि पेपरवर रोल नंबर आणि नाव द्या बाकी काय नाही लिहिलं तरी चालेल पेपर कोणा ठेवला तरी चालेल फक्त रोल तेवढं तरी करा घरी बसून करा एक्झामिनेशन हॉलला या पेपरवर नाव रोल नंबर लिहा मॅडम बैठे देख रहे मेरे गुस्सा ऐसे कोण बोल गया क्या पण पेपरवर फक्त नाव रोल नंबर लिहा आणि तुम्ही जावा
मी पास करीन तुम्हाला.
चेतन बाबू तेच म्हणतात, तुम्ही थोडी तरी भक्ती करा, काहीतरी तरी करा, मी रेकमेंड करेन कृष्णाला. हा खूप छान भक्त आहे खरं. हा राधानेचा मूळ आहे जो आपण डेव्हलप केला पाहिजे. काय मूळ आहे राधानेने का पाहिलं, हा प्रसाद खायला तरी आला, तो तरी एक चांगला गुण त्यांनी पाहिला.
आपण काय म्हणूया, अरे हा कसला भक्त प्रसाद खायला आला, म्हणजे हा किती छान भक्त, कमीत कमी प्रसाद काय तरी आहे.
आपली दृष्टी पाहिजे, अनेक दोष असतील लोकांकडे, पण आपण फक्त जो एक गुण आहे जो राधानी पाहते, ह्याला पाच गुण टाकू का बाबा. अरे पेपरवर नाव आणि रोल नंबर तरी लिहिले ना, उत्तर लिहिले. आमच्या पी एच मॅडम हसताय, सगळे ते मॅडम सर लोक हसतायत, पवजे सर आहेत, त्यांनी डिक्लेअर केलं काय हो कॉलेजमध्ये हो सरांनी, जो कोण पेपरवर नाव आणि रोल नंबर मिळेल त्याला 100 पैकी 100. जे स्टुडंट आहेत ते पण हसतायत.
चेतन बाबू तसंच गुण मिळाले, पण आपण नाव आणि रोल नंबर नाही लिहायचं, काम केलं पाहिजे. अर्थात फक्त त्याचा आराधना करून नाही की आपलं नाव रोल नंबर लय गंभीरतेने भक्ती करायचा प्रयत्न करावा, पण नाही जरी केलं तरी नाव
चुरू पाच नंबर. ते म्हणताय कृष्णाचार्य गोस्वामी, हे जे उंटासारखे अभक्त आहेत ना, त्यांच्या भीतीने मी हे विषय बोलत नाही, पण काय करू, त्यांना नाही कळलं हे सगळे विषय तर बरं आहे, त्यांना कळूच नको, पण ज्यांना कळतंय त्यांच्याकरता मी हे विषय बोलत आहे. तिसरं कारण बाकी ते म्हणताय, सगळ्या जगाला मी आनंद देतो. सगळं जग अट्रॅक्टिव्ह होतं बघा, एक अट्रॅक्ट करणं आहे, आकर्षित करणं. बघा म्हणजे सिमिलर पण थोडासा भेद, सगळ्या जगाला मी आनंद देतो. आय एम द सोर्स ऑफ हॅपीनेस अँड प्लेजर ऑफ होल युनिव्हर्स अँड ऑल द लिव्हिंग बीइंग्स. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे जीवाचा कोणताही किडा मकोडा असेल त्याचा खरा आनंदाचा स्रोत भगवंतच आहे. पण ह्या जगात कोण असा आहे का जो मला आनंद देतो? भगवंत म्हणतात मी सगळ्या जगाला आनंद देतो. आणि म्हणतात का भगवंत का त्या व्यक्तीला सोडताय जो मला आनंद देतो? असा व्यक्तीला भगवंत मी भगवान आहे, माझ्याकडे असीमित दिव्य गुण आहेत, म्हणून मी सगळ्या जगाला आनंद देतो. पण असा कोण व्यक्ती असेल जो मला आनंद देतो तर त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा हजारो पटीने जास्त सद्गुण पाहिजे, नाही तर तो कसा मला आनंद देऊ शकतो? असा कोण व्यक्ती आहे जो मला आनंद देतो? आणि जो मला आनंद देऊ शकतो तो माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड आहे. म्हणून ते म्हणतात की असा व्यक्ती फक्त राधानेच आहे, तिच्या उपस्थितीमध्ये मला अनंत असीमित दिव्य आनंदाचा अनुभव मिळतो. म्हणतात मी एवढा सुंदर आहे, कामदेव काय, कामदेव माझ्याकडे आकर्षित होतो. कामदेवाच्या 0.00001% शक्तीने आपण सगळे मोहित होऊन जातो. आपल्याला काही लागतच नाही, सेक्शुअल अट्रॅक्शन आपल्या मनात मोहित व्हायला काहीच लागत. कामदेवाच्या 0.00001% आपण मोहित होऊन जातो. पण अशा कामदेवांना मोहित कृष्ण करतात. कामदेवांचं एक नाव आहे, काय आहे? मदन. कामदेवांचं नाव आहे मदन आणि कृष्णाचं नाव आहे मदन मोहन. कामदेवांना मोहित करणारे कृष्ण आहे, राधानेचं नाव आहे मदन मोहन मोहिनी. कृष्ण म्हणतात कामदेवांनी अख्खं जग वेळ झालेलं आहे, तो कामदेव माझ्या मागे वेळ झालाय, मी किती सुंदर आहे म्हणून, पण मी राधानेच्या मागे अट्रॅक्ट झालेलो. म्हणजे मी जगात सर्वात उत्तम गुणवाला मी आहे, सर्वात सुंदर, सर्व 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 हायेस्ट मी आहे, पण मी ज्याच्याकडे अट्रॅक्ट होतोय, मी ज्याने मोहित होतोय तिच्याकडे नक्कीच माझ्या जास्त गुण पाहिजे. म्हणतात मी ते म्हटलं तसं, माझा फ्लूट सगळ्यांना अट्रॅक्ट करत आहे, पण राधानेचे शब्द आहेत ते मला अट्रॅक्ट करतात. म्हणतात माझ्या शरीराचा गंध सगळ्या जगाला वेडा करतोय, पण राधानेचा गंध आहे तो माझ्या मनाला वेडा करतो. म्हणतात माझं शरीर आहे ते काय कोटी चंद्र शशीतल, करोडो चंद्रांपेक्षा शीतल आहे, पण राधाणीला शरीरातला मी स्पर्श केला तर ते मलाही अटॅक करत. तर थोडक्यात असे अनेक उदाहरणं देतात कृष्ण. म्हणतात समरी मध्ये काय, सगळं जग आहे ते माझ्याशी टच मध्ये आल्यावर सर्वात उत्तम आनंदाचा अनुभव प्राप्त करतो, पण राधाणीच्या टच मध्ये आल्यावर तिला बघितल्यावर मला सर्वात उत्तम आनंद मिळतो. लाखो तोंडाने मी अनुभव सांगू शकत नाही की तिला काय आनंद मिळतोय माझ्या संगतीमध्ये, मला त्याचा कळत नाहीये. तर माझ्यामध्ये असं काय आहे ज्याच्याने माझ्यापेक्षा जास्त आनंदाचा अनुभव राधाणीला होतो, जे माझ्यात काय आहे, माझ्यात काय आहे बघा. पहिला प्रश्न होता ते आनंदाचा अनुभव घ्यायचा, दुसरा प्रश्न होता आकर्षित करतो पण मी तुझ्याकडे आकर्षित होतो, तिसरा प्रश्न आहे भगवंताचं माझ्यात असं काय आहे जे सगळ्या जगांना मोहित करताय तेही त्याहीपेक्षा जास्त राधाणीला माझ्याकडे आकर्षित होतो आणि मी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. मला हे समजायचं आहे, माझं मन धावतंय हे समजायला. 437 वर्षांपूर्वी भगवंतांना हा प्रश्न पडला आणि म्हणतात की ह्याचं उत्तर एक आहे की जोपर्यंत मी राधाणीचा मूळ घेत नाही तोपर्यंत मला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कळणार नाही. आणि म्हणून 436 वर्षांपूर्वी स्वतः चैतन्य स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरित झाले. ह्या तीन प्रश्न पडले भगवंतांना, ते म्हणजे या तीन प्रश्नांची उत्तर मला मी जेव्हा राधाणीचा मूळ घेऊनच येईल. तर चैतन्य महाप्रभूचा रंग कृष्ण सावळ्या रंगाचे आहे, राधाणी गोल्डन रंगाची आहे आणि चैतन्य महाप्रभू पण गोल्डन रंगाचे आहे. सुवर्ण वर्ण हेमांगो विष्णू सहस्त्रनामामध्ये त्यांचे वर्णन आले, कसे सुवर्ण वर्ण गोल्डन कलरचे कृष्ण विष्णू आहे, कोण आहे ते चैतन्य महाप्रभू आहे, हेमांग आहे. मे बी नव गौरवरम पाठवणार ना सुने गुप्ला, तर नव गौरवरम सो हे जे कृष्ण आहे तर ते त्यांनी ठरवलं मी राधाणीचा रंग गोल्डन कलर घेणार, कृष्ण सामवर्णीय आहे पण मी गोल्डन कलर घेणार, राधाणीचा मूळ घेणार आणि मी अवतार घेणार आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तराचा मी अनुभव घेणार. चैतन्य महाप्रभू किती वर्ष पृथ्वीवर होते? यस हा पृथ्वीवर बरोबर सांगतात किती वर्ष, 48 वर्ष, 48 वर्ष बरोबर. त्यातले 24 आणि 6 30 वर्ष त्यांनी दुय्यम कारणांकरता जे आले होते ते त्यांनी केले. पहिले 30 वर्ष काय केलं, युगधर्माची स्थापना केली, लोकांना प्रेम कीर्तनची माहिती सांगितली आणि अनेक लोकांनी बोललेल्या म्हणून त्यांना सांगितलं मी आलो तुम्ही बोललो म्हणून. हे पहिले 30 वर्ष त्यांनी केले आणि नंतरचे 18 वर्ष शेवटचे त्यांनी ह्या कारणांकरता प्रवेश घेतला. फक्त राधाणीच्या मुळे एका वेड्या माणसासारखे ते भक्तीचा अनुभव घ्यायचे, जगासमोर प्रचार विचार नाही केला. हा तुम्ही चैतन्य वाचत त्याला मला माहिती आहे गंभीरा म्हणून ठिकाण आहे जगन्नाथपुरीला, असे जे अजून अनाउन्समेंट झाले नाही पण अनाउन्समेंट आहे की कार्तिकमध्ये चौपाटी मंदिर परत यात्रा करायची शक्यता आहे. आता त्याच्याकरता काय स्टँडर्ड असतात कोण कोण सहभाग घेऊ शकतंय, तर कार्तिकमध्ये जगन्नाथपुरीला जायचं अनाउन्समेंट होईल, निर्णय झालेला आहे अनाउन्समेंट होईल. आता त्यात पॉलिसी वगैरे असते कोण कोण येऊ शकते वगैरे तो विषय वेगळा. तर तिथे गंभीरा म्हणून ठिकाण आहे आणि त्या गंभीरामध्ये 18 वर्ष फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद राय हे ललिता विशाखा स्वरूप दामोदर गोस्वामी रामानंद राय दिले. राधाणीचे मेन दोन गोपी कोण होत्या, ललिता विशाखा चैतन्य महाप्रभू राधाणीचा मुलगी झाले आणि ललिता विशाखा रामानंद राय स्वरूप दामोदर हे त्यांच्या बरोबर आणि बाकी काही भक्त असा चैतन्य महाप्रभू 18 वर्ष फक्त राधाणीच्या मूळ मध्ये भक्तीचा अनुभव घेतला. त्यांनी दोन्ही कार्य आपले साधून घेतले. तर याकरता चैतन्य महाप्रभूचा अवतार आहे. तीन प्रमुख कारण त्याची आज चर्चा केली आहे, तीन दुय्यम कारण त्यांची आपण काल चर्चा केली. अरे कृष्ण दुय्यम नाही म्हणताय पण ओघावत केलेली कारण, दुय्यम नाही म्हणत ओघावत केलेली कारण. तर याच्या विषयी थांबूया. चैतन्य महाप्रभूचं एक सुंदर भजन आहे, नव गौरवरम नव पुष्पशरम, ते म्हणूया आणि नंतर प्रसाद वगैरे काय हा अनाउन्समेंट, अनाउन्समेंट आधी करून घ्या मग भजन म्हणून आणि मग नंतर